नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 20व्या हप्त्याचं वितरण होत आहे. उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते 20,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात आज जमा केली जाईल. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 22,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 52 विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थींना जुलै महिन्यांचा लाभ वितरित केला जाणार आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. लाभाची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा होईल असं या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना पाठवण्याचं आवाहन केलं आहे. यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या आवडतील यासाठी नागरिकांनी माय GOV आणि नमो ऍपवरील खुल्या मंचावर आपले विचार व्यक्त करावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. न्यू इंडिया सहकारी बँकेला सारस्वत बँकेत विलीन करायला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे. सोमवारी 4 ऑगस्टपासून हे विलीनीकरण प्रत्यक्षात येईल. 122 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया सहकारी बँकेवर निर्बंध लादले होते. या बँकेच्या 27 शाखा असून सध्या बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. गर्दीच्या प्रमुख 73 रेल्वे स्थानकांवर स्थानक संचालक तैनात करण्यात येणार आहेत अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत दिली. सण उत्सवांच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी हे संचालक त्वरित निर्णय घेऊ शकतील. रेल्वे स्थानकांबाहेर कायमस्वरूपी होल्डिंग एरिया आणि रुंद फूट ओव्हर ब्रिज तयार करून गर्दी व्यवस्थापन सुधारलं जाईल. प्रमुख स्थानकांवर CCTV निगराणी, वॉकी टॉकी घोषणा प्रणाली आणि वॉर रूम स्थापित केले जात आहेत. फक्त निश्चित तिकीटधारकांनाच प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी असेल असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असलेल्या छत्रपती संभाजीनगर परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारनं दक्षिण मध्य रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या सुमारे 177 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी 2,079 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या दुहेरीकरणामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला मोठा फायदा होणार असून यामुळे केवळ प्रवासी रेल्वेच नव्हे तर मालगाड्यांची वाहतूक सुद्धा अधिक वेगाने आणि अचूक वेळापत्रकानुसार होईल. हा संपूर्ण मार्ग 2030 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष आहे. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मनुष्यबळ पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तरंग तुषार वारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी AN हांबरे यांना काल कार्यासन अधिकारी प्रज्ञा सोनटक्के यांनी निलंबित केलं. निलंबनानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांची आणखी विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती भंडारदरा जलाशयाचं संवर्धन आणि या भागातील पर्यटन संधी निर्माण करून देण्याच्या उपाययोजनांच्या सूचनांचा आढावा घेणार आहे. रशियाचे माजी अध्यक्ष आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सध्याचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 अणू पाणबुड्या योग्य ठिकाणी तैनात करण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे. रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्या विधानानंतर रशिया आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. मात्र या 2 पाणबुड्या कुठे तैनात केल्या जात आहेत हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलं नाही. इंग्लंड विरुद्धच्या 5व्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या 2व्या दिवसअखेर भारतीय संघाकडे 52 धावांची आघाडी आहे. काल इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपुष्टात आला. आज 3र्या दिवशी भारत आपल्या 2र्या डावात 2 बाद 75 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात करेल. यशस्वी जयस्वाल 51 धावांवर खेळत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना 3:30 वाजता सुरु होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.